होशेय अध्याय 14 हे इस्रायला, परमेश्वर तुझा देव याजकडे वळ, कारण तू आपल्या अधर्मामुळे ठोकर खाऊन पडला आहेस. तुम्ही शब्दानिशी परमेश्वराकडे वळा, त्याला म्हणा, आमचा सर्व अधर्म दूर कर, कृपेने आमचा स्वीकार कर, म्हणजे आम्ही आमच्या वाणीचे फळ अर्पू. अश्शूर आमचा बचाव करणार नाही, आम्ही घोड्यावर स्वार होणार नाही, आमच्या हातच्या कृतीस आमच्या देवा असे यापुढे आम्ही म्हणणार नाही, कारण तुझजवळ पोरक्यास दया मिळते. मी त्यांना वाटेवर आणीन, त्याजवर मोकळ्या मनाने प्रीती करीन, कारण त्याजवरचा माझा राग गेला आहे. मी इस्रायलास दहिवरासारखा होईन, तो भूकमलाप्रमाणे फुलेल, लबानोनाप्रमाणे मूळ धरील, त्याच्या फांद्या पसरतील, त्याचे सौंदर्य जैतून वृक्षासारखे होईल, त्यास लबानोनासारखा वास सुटेल, ते परत येऊन त्याच्या छायेत राहतील, ते धान्यासारखे पुनर्जीवित होतील व द्राक्षीप्रमाणे फळ देतील. त्यांची कीर्ती लबानोनाच्या द्राक्षारसासारखी होईल. एफ्राईमाला यापुढे मूर्तींशी काय कर्तव्य आहे? मी तर त्याचे ऐकून त्याजवर लक्ष ठेवीन. मी हिरव्यागार सरूसारखा आहे, मजपासून तुला फळ मिळते. जो कोणी शहाणा आहे त्याला हे समजेल, जो कोणी समंजस आहे त्याला हे कळेल. परमेश्वराचे मार्ग सरळ आहेत, त्यांनी धार्मिक चालतील आणि पातकी त्यात अडखळून पडतील.